आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता अयातुल्ला अलीरेझा अराफी इराणचे हंगामी नेते। देशातल्या शीख बांधवांच्या सन्मान आणि न्यायासाठी सरकार कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची नवी मुंबईतल्या हिंद दी चादर कार्यक्रमात ग्वाही। तामिळनाडूत मदुराई इथं 4,400 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ। नागपूर जिल्ह्यात कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत। आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणचे हंगामी नेते म्हणून धर्मगुरू अयातुल्ला अलीरेझा अराफी यांची नियुक्ती झाली आहे। इराणच्या संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढचा उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत ते या पदाचं काम पाहतील, असं इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलंय। अमेरिका आणि इस्रायलनं काल केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुख आणि संरक्षण मंत्री देखील मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त आहे। या हल्ल्यात इराणचे 40 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी मारले गेले। किमान 201 नागरिकांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले। हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं संपूर्ण मध्यपूर्वेत हल्ले सुरू केले आहेत। दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेतमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संबंधित ठिकाणी इराणने हल्ले केल्याचं वृत्त आहे। इराणनं अयातुल्ला खमेनी यांच्या हत्येचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणवरचे हल्ले आणखी तीव्र केले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून दोन्ही पक्षांनी ताबडतोब शस्त्र खाली ठेवून वाटाघाटी सुरू कराव्यात, असं आवाहन सुरक्षा परिषदेच्या तातडीनं बोलावलेल्या बैठकीत केलं। हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असून इराणमध्ये नरसंहार झाला आहे, असं इराणच्या प्रतिनिधींनी सांगितलं। इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर झाला आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या प्रतिनिधींनी मात्र या कारवाईचं समर्थन केलं। जगभरात या संघर्षाचे पडसाद उमटत आहेत। चीननं या घडामोडींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून तत्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे। अमेरिकेच्या माजी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी या हल्ल्यांवर तीव्र टीका केली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी खामेनी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे। ही गोष्ट नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करणारी असून निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर पश्चिम आशियातल्या इराणच्या हल्ल्यांचा युनायटेड किंगडमनं निषेध केला आहे। इराणच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली प्रादेशिक संरक्षण प्रणाली सज्ज झाल्याचं युकेनं म्हटलं आहे। भारतातही अनेक ठिकाणी या हल्ल्याचा निषेध केला जात आहे। कालचा हल्ला विनाकारण आणि संहारक ठरला असून केंद्र सरकारनं या परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद यांनी केलं आहे। काश्मीरच्या विविध भागात निदर्शनं होत असून मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। या युद्धाच्या तणावामुळे दुबई विमानतळावरची उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत। या विमानतळाबाहेर काही तासांपूर्वी स्फोट झाला होता। यावेळी दुबई विमानतळावर अडकलेली भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला सुरक्षित स्थानी हलवलं आहे। पुण्यातल्या इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी या विमानतळावर अडकून पडले, मात्र ते सुरक्षित असल्याचं या संस्थेनं स्पष्ट केलं आहे। पश्चिम आशियात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। भारतीय दूतावास रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असतील, असं त्यांनी म्हटलं आहे। तसंच भारतात तात्पुरत्या वास्तव्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांसाठीही परराष्ट्र मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। ज्या नागरिकांना व्हिसाची मुदत वाढवून हवी आहे अथवा आपलं वास्तव्य नियमित करून हवं आहे, त्यांनी आपल्या जवळच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं यात म्हटलं आहे। देशाला सामाजिक एकतेची सर्वाधिक गरज असताना हिंदी चादर यासारख्या कार्यक्रमातून गुरु आणि संतांचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचा विश्वास मिळतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी मुंबईत आयोजित हिंद दी चादर कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून त्यांनी संबोधित केलं। देशातल्या सर्व समाजातल्या नागरिकांनी शीख समाजातल्या गुरूंपासून प्रेरणा घेतली, असं ते म्हणाले। देशातल्या शीख बांधवांच्या सन्मान आणि न्यायासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं सांगून शीख समुदायासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली। शीख धर्मातल्या सर्व 10 गुरूंनी धर्मरक्षणाचंच काम केलं। जागतिक पातळीवर या गोष्टी अनुकरणीय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले। संत सेवालाल महाराज, पोहरादेवी आणि संत नामदेव यांना यावेळी शहा यांनी नमन केलं।
इस मौके पर मैं आराध्य संत सेवालाल जी महाराज, पोहरा देवी माता, ये दोनों को भी आदर पूर्वक नमन करता हूं। और संत नामदेव जी महाराज, जिनके रचे हुए पद आज भी गुरु ग्रंथ साहिब में पढ़े जाते हैं, गाए जाते हैं, उनको भी बहुत मन से मैं प्रणाम करना चाहता हूं।
नवी मुंबईत गुरु तेग बहादूर यांच्या नावानं नवीन रुग्णालय सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत दिलं. शालेय अभ्यासक्रमात तेग बहादूर यांच्या बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही यावेळी उपस्थित होते. तामिळनाडूमध्ये मदुराई इथं 4,400 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. यात कुंभकोणम, येरकौद आणि वेल्लूर या 3 आकाशवाणी FM रिले ट्रान्समीटरचा समावेश आहे. यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रसारण सेवा पोहोचणार आहे. तामिळनाडूच्या विकासाच्या प्रवासात हा मैलाचा दगड आहे असं प्रधानमंत्री यावेळी आयोजित सभेत म्हणाले. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.
We have laid foundation stones, inaugurated and dedicated to the nation projects worth over 4,400 crore rupees. These projects will transform connectivity, boost the economy, create jobs and transform lakhs of people's lives. Better roads for farmers to reach markets, easier travel for pilgrims and tourists, faster transport for businesses. Building high quality infrastructure is about empowering people.
पुदुचेरी इथं 2,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. राज्यातल्या आणि केंद्रातल्या डबल इंजिन सरकारने मिळून काम केल्यामुळे इथला विकास वेगाने झाला असून या प्रकल्पांमुळे पुदुचेरीच्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांनी पुदुचेरीत पायाभूत सुविधा, नागरी सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्यासंदर्भातल्या विविध 19 प्रकल्पांचंही उद्घाटन केलं. यात ई बस, कमांड अँड कंट्रोल सेंटर, आर्थिक दुर्बल घटकांसाठी घर आणि पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नागपूर जिल्ह्यात काटोलजवळ राऊगाव इथं आज सकाळी एका कारखान्यात झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून NDRF आणि SDRFचं पथक मदतकार्य करत असल्याचं जिल्हाधिकारी बिपिन इटनकर यांनी सांगितलं. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत आज कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात 3 बाद 119 धावा झाल्या होत्या. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. सुपर 8 आज दिल्लीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 7 गडी गमावून 153 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 18व्या षटकातच पार केली. तेलंगणात हैदराबाद इथं येत्या 8 मार्चपासून सुरू होणाऱ्या FIH हॉकी विश्वचषक 2026 पात्रता फेरीसाठी आज हॉकी इंडियाने भारतीय महिला संघाची घोषणा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता अयातुल्ला अलीरेझा अराफी इराणचे हंगामी नेते. देशातल्या शीख बांधवांच्या सन्मान आणि न्यायासाठी सरकार कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची नवी मुंबईतल्या हिंदी चादर कार्यक्रमात ग्वाही. तामिळनाडूत मदुराई इथं 4,400 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. नागपूर जिल्ह्यात कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.